तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही.
जातवैधता प्रकरणात दिलासा मिळाला आणि त्यानंतर नवनीत राणा यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं आणि आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे आणि गांधींवरती जोरदार प्रहार केला. अमरावतीच्या रणांगणाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमध्ये.
नवनीत राणांना सर्वोच्च दिलासा. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध, जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि महायुतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांना मोठा दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलंय. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर नवनीत राणांना अश्रू अनावर झाले. अमरावतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत नवनीत राणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
खूप संघर्ष होता, पण मी माझे स्वतःला तुटू नाही दिलं. आम्ही लढलो, आम्ही मैदानात दटून राहिलो, लोकांना विश्वास देत गेलो की 19 मध्ये जेव्हा लोक माझा विरोध करायचे मंचावर, मी हेच सांगायचे लोकांना की मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि 2019 मध्ये मला खासदार केलं.
आमच्या नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय. आणि आताच 10 मिनिटांपूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे. आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसलेली आहे.
नवनीत राणांच्या जल्लोषात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते. यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर निशाणा साधत राणांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
एक व्यक्ती दाखवा की भारतामध्ये ज्यांनी हनुमान चालीसा म्हणतो म्हटलं आणि 14 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. या महाविकास आघाडीला आणि उद्धव ठाकरेला मला विचारायचं आहे, उद्धव ठाकरेजी सांगा हनुमान चालीसा भारतात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानामध्ये जाऊन म्हणायची? या ठिकाणी बसलेली सगळी मातृशक्ती ही खऱ्या अर्थानं आम्ही शक्ती मानतो. आमच्या मातृशक्तीला, आमच्या अंबाबाईला, आमच्या दुर्गा मातेला समाप्त करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतायत. राहुलजी एवढंच लक्षात ठेवा, अरे तुमच्यासारखे कित्येक आले आणि चालले गेले पण या शक्तीला कोणी संपवू शकलं नाही.
अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. नवनीत राणांनी बोगस जात प्रमाणपत्र बनवून निवडणूक लढवल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला होता.
वगैरे वगैरे की हे सिख चमार कास्टचे आहेत आणि मोची कास्टचे नाही आहेत. तर जात पडताळणीने सांगितलं की हे मोची कास्टचेच आहेत आणि त्याला व्हॅलिडिटी दिली, पण सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने म्हणलं की हे बोगसरित्या तुम्ही प्राप्त केलेलं आहे 2021 मध्ये. त्याच्यात त्यांनी स्थगिती मिळवली आणि आज सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की जे जात पडताळणीने ओरिजिनल सर्टिफिकेट दिलं होतं 2013 मध्ये ते बरोबर आहे आणि जात पडताळणीने त्याची हे पण केली, व्हॅलिडिटी पण बरोबर आहे. त्यामुळं आता नवनीत राणांना हा दिलासाच म्हणावा लागेल.
काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी नवनीत राणांना जेलमध्ये जावं लागेल अशी टीकाही केली होती. सुप्रीम कोर्टानं दिलासा दिल्यानंतर नवनीत राणा यांनी आपण संविधानाचा आदर करणारे असल्याचं म्हटलंय.
पाठिंबा दिलेला नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत. मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे, मानसिकता केली पाहिजे.
मी संविधान पाळणारी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारी लेकरू आहे आणि मला असं वाटतं कोणी काय म्हणाले कोणी काय नाही म्हणाले, कारण गेल्या 10-12 वर्षापासून खूप काही सहन केलं.
नवनीत राणा यांचा लोकसभेच्या मार्गातला मोठा अडथळा सुप्रीम कोर्टानं बाजूला सारलाय. मात्र आनंदराव अडसूळ, बच्चू कडू यांच्या विरोधाला राणा दाम्पत्य कसं सामोरं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अमरावती.
या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉड्स ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.